So, good morning, everybody.
Good morning.
Last chance for clarifications. So, anything that you want me to talk about? If you want the clock to strike, you have to wind it up. I haven't had enough questions from the ladies. Okay, Aditya Bodhi can set the ball rolling and then when...
My question is that yesterday you said in your talk that if somebody like to quarrel, let them quarrel. Because they were like fighting and you said that let them fight. You don't worry about that. So my question is that what about our problem? We say that
what about our
problem? What about our problem? Huh. You want to help them?
आदित्यवधी म्हणतात की काल तुम्ही जे सांगितलं की जे लोक भांडत असतील त्यांना भांडू द्या. आपण जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत मदत करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत आपल्या करुणेचं काय म्हणणं?
The problem is that you can't help people resolve a quarrel if they don't want you to.
जर त्यांना खरंच आवश्यकता वाटत नसेल, त्यांना इच्छा नसेल की तुम्ही त्यांना मदत करावी त्यांची भांडणं मिटवण्यासाठी, तर मग तुमची मदत होऊ शकत नाही.
You remember the Buddha and the quarrel at Kosambi.
तुम्हाला माहिती आहे की बुद्ध आणि कौसंबी मधलं जे भांडण आहे कौसंबी मध्ये झालेलं ते तुम्हाला आठवत असेल.
There were two theras who had different ideas about the Vinaya.
तर तिथे दोन असे थेर होते ज्यांचे विनयाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. दोन वेगवेगळ्या कल्पना होत्या.
I can't remember what it was now.
आता त्या कोणत्या कल्पना होत्या मला आठवत नाही.
But it was something very small as always.
परंतु ती गोष्ट फार थोडी छोटी होती.
One said you should use your right hand, the other said you should use your left hand.
एवढी छोटी होती की कोणीतरी म्हणत असेल की तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुमचा उजवा हात वापरला पाहिजे, तर दुसरा म्हणतो की डावा हात वापरला पाहिजे.
So all the bhikshus they took sides as they do.
आणि जे नेहमी जसं होतं तसंच भिक्षू त्या दोघांची बाजू घेतात.
As dhammacharis and dhammacharinis do too.
जसं धम्मचारिणी आणि धम्मचारी करतात.
And so the Buddha came and he tried to get them to talk to each other and to agree.
आणि मग बुद्ध तिथे येतात आणि त्यांना एकमेकांबरोबर बोलायला लावतात आणि एकमेकांची सहमत करायला लावतात.
But they wouldn't.
परंतु ते होत नाही.
So they kept on quarreling.
भांडणं चालूच राहतात त्यांच्यामध्ये.
So the Buddha just left.
बुद्ध त्यांना सोडून जातो.
And he just went off into the jungle.
आणि ते जंगलात निघून जातो.
He said, well, there's nothing I can do.
ते असा विचार करतात की मी काय करू शकतो ह्या परिस्थितीत, मी काहीच करू शकत नाही.
So if people are not willing to look at themselves and to try to find a resolution based on maitri, there's nothing you can do.
जर लोक स्वतःसाठी काहीच करायला तयार नसतील समजा आणि मैत्रीच्या आधारावर काही संकल्प करायला तयार नसतील, तर अशा परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही.
And you just have to make it clear that you're available.
तुम्ही फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही त्यांना मदत करायला तयार आहात.
But I think what Bhante was saying to Chandrashil, which is what I think you're basing this on, was something quite important.
चंद्रशिलांनी बंतेंनी गोष्ट सांगितली त्याच्यावर जर काही तुम्ही आधारित बोलता आहात ती फार महत्वाची आहे.
युअर नॉट रिस्पॉन्सिबल.
तुम्ही स्वतः जबाबदार नाही.
डोंट लेट इट डिस्टर्ब यू.
त्याच्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका.
मेक युअर सेल्फ अवेलेबल.
तुम्ही त्यांना मदतीसाठी तयार राहा.
यू मे बी एबल टू बी क्वाइट ऍक्टिव्ह.
कदाचित मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सक्रिय पण व्हाल.
बट यस यू मे नॉट बी एबल टू बी इफेक्टिव्ह.
परंतु कदाचित फार परिणामकारक राहणार नाही.
I personally have so much experience of this.
मला स्वतःलाच याचा खूप सारा अनुभव आलेला
आहे. Particularly in India.
विशेषतः भारतामध्ये.
And yes, you do your best.
तुम्ही जेवढं चांगलं आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करता.
But in the end, it's up to people whether they want to find a resolution.
परंतु हे अंतिमता त्या लोकांवर असतं की खरंच त्यांना अशा प्रकारचं काही सोडवायचं आहे का.
What people usually want is for the other person to accept their fault.
तर लोकांना सर्वसाधारणपणे काय पाहिजे असतं तर दुसऱ्या लोकांनी त्यांची चूक स्वीकारावी असं त्यांना वाटत असतं.
Each person wants the other person to accept their fault.
प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की दुसऱ्या व्यक्तीने त्याचे दोष जे आहेत ते स्वीकारले पाहिजे.
As far as each side is concerned, it's the other side that's the problem.
तर एका बाजूच्या लोकांना असं वाटतं की समस्या जी आहे ती दुसऱ्या बाजूला.
Oh no, I'm not even angry.
तर ते हे पण सांगण्याचा प्रयत्न करतात की मी रागावलो सुद्धा नव्हतो.
I'm just concerned about the sangha.
परंतु मला संघाची फार चिंता आहे.
I'm very concerned about the future of the sangha.
संघाच्या भविष्याची मला फार चिंता आहे.
But I've done nothing wrong.
परंतु मी काही चुकीचं केलेलं नाही.
Both of them will say exactly the same thing.
आणि दोन्ही बाजूचे लोक तशाच प्रकारची गोष्ट बोलतील.
And you can try and establish facts.
तुम्ही प्रयत्न करता की जी वस्तुस्थिती आहे ती तिला धरण्याचा पकडण्याचा.
But usually there are very few facts to be found.
परंतु खरंच फार कमी अशा वस्तुस्थिती असतात ज्याला तुम्ही शोधू शकता पाहू शकता.
A lot of it is hearsay, rumor. One person saying one thing, another person saying another thing.
त्यामध्ये बऱ्याच गोष्टी केवळ ऐकलेल्या असतात, अफवा असतात. एक व्यक्ती हे बोलतो तर दुसरा व्यक्ती दुसरं बोलतो.
So unless there's a will to resolve, it's very, very difficult.
जोपर्यंत सोडवण्याची इच्छा असत नाही तोपर्यंत हे सोडवणं फार कठीण आहे.
So I don't think you need to feel sort of a burden of responsibility.
मला असं वाटतं की तुम्हाला ह्या प्रकारच्या जबाबदारीचं काहीतरी ओझ आहे असं वाटण्याची गरज नाही.
On the other hand, if you're got a lot of metta, if you're respected by everybody, you may be able to do something.
जर खरंच तुमच्यामध्ये खूप मैत्री असेल, सगळे लोक जर तुमचा आदर करत असतील तर काही अशा याच्यामुळे काही तुम्ही मदत करू शकता.
Sudarshan was able to resolve a lot of quarrels.
जसं की सुदर्शन अनेक भांडणं मिटवू शकले.
But yes, if people are not open to it, what can you do?
जर लोक त्याच्यासाठी खुले नसतील तर मग तुम्ही काय करू शकता.
And you know, they will happen, quarrels will happen.
भांडणं होतच राहतील.
And people will usually say that the other party is no longer order members.
लोक हे म्हणत राहतील की ती जी लोक आहेत त्या बाजूचे ते काय आता धर्मचारी नाही.
It's the end of the order.
आता संघाचा जणू काय अंत आलेला.
It's the end of the universe.
असं पण म्हणू शकतात की जगाचा सुद्धा अंत आलेला आहे.
But we go on.
परंतु असं जरी असलं, अंत आलं जरी असलं तरी आपण चालतच राहू.
The sun comes up in the morning.
सकाळी सूर्य उगवलच.
Many people come in contact with the Dhamma.
धम्माच्या संपर्कात अनेक लोक येतीलच.
So yes, don't get too het up about it. Stirred up.
तर फार जास्त तुम्ही त्याच्यामुळे काम झाला असं जागृत होऊ नका, जास्त विचलित होऊ नका.
Yeah, but something I learned, because as international order convener, you know, I found myself involved a lot in trying to deal with disputes.
तर जागतिक संघ संघटक असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत मी फार अनुभवलेल्या आहेत, अशा प्रकारच्या भांडणं.
And I realized that I was sort of taking responsibility for the disputes.
आणि मग माझ्या लक्षात आलं की जणू काही त्या भांडणांसाठी मी स्वतःच जणू काही जबाबदारी घेतला.
And they would oppress me and they would worry me and I'd feel bad that I wasn't able to help.
एक प्रकारे त्याच्यामुळे मी दबून जात होतो, त्याच्यामुळे मला चिंता लागत होती आणि मला फार वाईट वाटत होतं की मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही.
But you can't always do it.
परंतु नेहमीच तुम्ही असं करू शकता असं नाही.
Really, in the end, people have to realize their own side.
तर शेवटी लोकांना काय बघावं लागेल तर त्यांची जी स्वतःची बाजू आहे त्यामधली ती बघावी लागेल.
And they need to realize that very deeply.
आणि ही गोष्ट अगदी सखोलतेने त्यांना समजून घ्यावी लागेल, बघावी लागेल.
If you get angry, you are part of the problem.
जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही समस्याचा एक अंग आहात, भाग आहात.
Even if you are, as it were, the victim.
एक प्रकार जरी तुम्ही प्रकारे त्याचे बळी ठरलेला असाल तरी देखील.
So yes, you need to look very deeply at yourself, and until people are prepared to do that, it's very difficult to bring a resolution.
आणि जोपर्यंत लोकांना तसं ठरवण्याची इच्छा असत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं सोडवणूक घडवणं, संकल्प आणणं फार कठीण आहे.
So yes, you do your best, but don't feel a burden.
जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा, परंतु त्याचं ओझं वाटून घेऊ नका.
Give people a chance.
लोकांना संधी द्या.
But if they don't take it, it's not your responsibility.
परंतु त्यांनी ती घेतली नाही तर ती काय तुमची जबाबदारी नाही.
You know that I often quote an English expression, you can bring a horse to water, but you can't make him drink.
तर इंग्रजी जे वाक्यप्रचार आहे तो मी नेहमीच वापरत असतो तो म्हणजे तुम्ही घोड्याला फक्त पाण्यापर्यंत आणू शकता त्याला पाणी प्यायला भाग पाडू शकत
नाही. He has to do the drinking.
घोड्यालाच पाणी प्यावं लागेल.
So it's the same here.
आणि तीच गोष्ट इथे सुद्धा लागू होते.
Of course, there are skills you can acquire that make it easier.
तर तुम्ही काही जे कौशल्य आहे याच्यासाठी ते शिकू शकता ज्याच्यामुळे हे करणं सोपं होऊ शकतं.
Kumarajeev has an expensive training in this.
तर ह्यासाठी कुमारजूंनी फार मोठा खर्चिक असं ट्रेनिंग केलेलं आहे.
And I'm sure that he's been able to resolve disputes that others haven't been able to resolve.
आणि ज्या गोष्टी इतरांना सोडवणं शक्य झालेलं नाही आशा आहे की त्यांना ते सोडवणं शक्य झालेलं आहे.
But I'm sure he's also failed.
आणि याच्यामध्ये निश्चितच ते अपयशी पण झाले असतील याची खात्री आहे मला.
He's denying it. He said no, he's always succeeded. Yeah? Yes, you shouldn't interpret things I've been saying as implying passivity.
तर जे काही मी सांगत आहे त्याला तुम्ही निष्क्रियता असं घेऊ नका.
If you can change yourself and your own attitudes, you have a big effect.
जर तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन आणि स्वतःला बदलवलं तर त्याचा फार मोठा परिणाम होईल.
If other people are behaving badly and maybe towards you, if you can have a really positive, clear, objective attitude, you can really help them.
जर लोक तुम्हाला त्रास देत असतील आणि अशा वेळेस खरं तुमचा स्पष्ट विधायक आणि क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आणि वस्तुनिष्ठ जर दृष्टिकोन असेल समजा तर खरंच तुम्ही त्याला सोडवण्यासाठी मदत करू शकता.
You can do very little while you're upset, angry, wanting justice and all that.
जेव्हा तुम्हाला न्याय पाहिजे असतो तुम्ही रागावलेला असता निराश झालेला असता अशा परिस्थितीत तुम्ही फारच कमी करू शकता.
And you're losing the opportunity for deep spiritual practice.
तर एक प्रकारे चांगल्या सफल आध्यात्मिक आचरणाची जी संधी तुम्ही दवडत असता.
But communication, of course, is always the lifeblood of the order.
तर संपर्क हा आपल्या संघाचा नेहमीच एक प्रकारचं रक्त आहे.
Can I have some water from this bottle?
ए पाणी मिळेल का तुझ्याकडून?
Well, it depends on the circumstances, clearly.
तर हे परिस्थितीवर आधारित आहे.
If it's in your, as it were, ordinary life, if I don't know, somebody robs you or something like that, well, you need to use the law.
तर समजा तुमच्या सर्वसाधारण जीवनामध्ये कोणी जर तुम्हाला लुबाडलेला असेल तर मग तिथे तुम्हाला न्यायाची बाजू घ्यावी लागेल, मदत घ्यावी लागेल.
But so within the Sangha, obviously you need to try to deal with things on the basis of Maitri and communication.
परंतु संघामध्ये ह्या गोष्टी मात्र तुम्हाला मैत्रीच्या आधारावर आणि संपर्काच्या आधारावरच करावी. शी आस्किंग दॅट एक्चुअली दॅट व्हेन शी बिकम्स विक्टिमाइज ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट शी ट्राय टू गिव्ह दॅट ऑफ एक्चुअली गिव्ह दॅट. But what was happening is that anger or...
Oh, it's coming back in her. Well, I know exactly what you mean. I've got the same sort of mind. Well, that just means you've got wonderful opportunities for practice. And you need to reflect deeply. What is it that's happening deep down?
आणि मग तुम्हाला फार सखोल चिंतन करण्याची गरज आहे की माझ्या आतमध्ये नेमकं काय होत आहे.
And you need to keep on sort of well, if you like, doing six element practice.
तर जर खरं तुम्हाला आवडत असेल साधनचं ध्यान करणं तर त्याची सुरुवात तुम्ही करू शकता.
You won't get rid of it just like that. It will keep coming back. So you need to keep on getting down below it. I find it especially effective in meditation. So, you know, Prapancha's gone. The Prapancha keeps coming back.
Prapancha punha punha yet asto.
And you recognize it.
Tumhi tala olakta.
And you recognize at the bottom of this is my clinging to self.
Ani mag tumhi asa olakta ki yacha mulashi majha swabaddhalcha ji kay asakti ahe ki ya.
And at the bottom of it is in Sanskrit atmamana. That's one of the basic kleshas. So that klesha will keep on coming back. So you have to keep on dealing with the roots of it. Did you get an idea of that? But don't expect it to go in a day. You have to keep on working. And, again, this is why Shantideva says that a good enemy is such a good friend. Because they give you such a good opportunity to practice. And to practice deeply. And to get to what often we don't get to. We usually just make our lives reasonably comfortable. We do a bit of spiritual practice. We do a bit of work for the Sangha. We don't get down to what the Dhamma life is really about. It's overcoming self-attachment. And you're doing that so that the Dhamma can unfold naturally within you. So yes, it will keep coming back. Because the ego is still there. It's at the place where Srimala Dhammacharan and I live in Wales. There's a farm all around us. And every year, thistles grow. And it's bad for the sheep. It spoils the pasture. The pasture, that would be the grazing land for the sheep. Where the sheep So every year, the farmer comes and he cuts them down with a machine. Next year, back they come. He puts poison down. They all die. Next year, back they come. Really, the only way you can get rid of them is to pull them up by the roots. Dhammacharya knows this because this is his job at our place. So he's pulling them up by the roots. You can't even leave a little bit of root there. So if they come back next year, Dhammacharya. So it's the same with these kleshas. They're roots deep, deep in your mind. With Shila, you can clear them away. With Samadhi, you can even be completely free from them for a while. But you need Prajna to dig up the roots. So that's a big, big job. And even with stream entry, the job is not done. It's just with stream entry, you've just started to get to the roots. And it's only really with Arahatva that you finally pull up every root. So I hope that Dharmashalin is an Arahat of a farmer. He's probably only a stream enterer. He's probably left some little roots there. So yes, it's quite an important theme. And the useful thing that, you know, what I've been talking about over these days is realizing that when you are upset, when there are difficulties, that's when you see where the weeds are. In the spring, before the weeds have come up, the farmer doesn't know where to go to dig them. He has to wait until they come up. So they're coming up in your mind. You cut them off, but the roots are still there. And back it comes. Barabara? Yeah. Yeah, but I know this well from my own efforts. You say, ah, at last, I've got free. Just a little thought comes into your mind. That thought puts out leaves and sprouts and flowers. And there it is all over again. In a way, you could say that those two are quite a good definition of what readiness for ordination is. You want to, you're looking for somebody who has a touch of the transcendental, and who's living out the Dhamma in their daily life. So yes, how to see the touch of the transcendental? Well, you can only see it if you've got it. It takes one to know one. Sorry, it's an English expression. Yes, so you have to have that sort of spark of the transcendental in you, then you can see it in another person. That's what you're doing when you ordain somebody. And all of you, one day, sooner or later, I'm sure, we'll be ordaining. So what you're doing is you're looking for something in that person that you recognize in yourself. You see something in them that is, yes, more than human, you could say. Something of the Dhamma moving within them. I've been thinking more and more of this, what I've been calling the power of the Dhamma. When the Dhamma really gets hold of you, it moves sort of independently inside you. And yes, you want to see that the other person has got that felt the touch of the power of the Dhamma. And how you recognize it, I can't explain in words. No exam will tell you. Well, I told you that story of the man with a brain damage. Both Suvadra and I knew that he was had that touch. Even though it's very, very difficult to understand what he was talking about. So you could say it's something you feel. It's your spiritual imagination, your spiritual intuition. You know when you hear the Dhamma spoken really well. You hear Bhante speaking, or you read Bhante's writing. And suddenly you feel something sort of shining through to you. And you feel as if you're reading everything in an entirely different way. There's a sort of change in your whole way of thinking and experiencing. So you're responding to the touch of the transcendental, or to the transcendental as Bhante expresses it. So you have in you the faculty for experiencing that. So, well, Bhante says, you've got the eye to see forms. You've got the nose to smell smells. And the other organs to hear their appropriate sense objects. So it's as if you could think that you have a faculty for perceiving the transcendental. It's like an eye. You know that in the Buddhist scriptures they talk about the divya chakshu. But they also talk about the Dhamma Chakshu, yeah. You've got the Mangsa Chakshu, haven't you? The fleshly eye, yeah. You've got the Divya Chakshu, or Deva Chakshu. Which is the eye with which you, you're able to see what can't be seen with the ordinary eye.
तर हे दिव्य चक्षु असे असतात की जे सर्वसाधारण डोळ्याने जे दिसत नाही ते तुम्ही त्या डोळ्याने बघू शकता.
That's the eye of psychic powers, you could say.
तर मानसिक शक्तींचे जे डोळे असतात.
But then you've got the dhammachakshu. Dhammachakshu or dhammachakshu, dharmachakshu.
त्यानंतर धम्मचक्षु किंवा धम्मचक्षु असतात.
And that is the eye with which you see the Dhamma. In us, that Dhamma Chakshu is not fully open. We're just looking at the world a little bit, and sometimes we close that eye. With stream entry, that eye opens fully. But with us, it's sort of a bit open, and we can see something. And then it goes to sleep. But we've got that eye. So you're looking with that eye at the person coming up to ordination. Now, either you know what I'm talking about or you don't. It's very difficult for me to say any more. There's an immediate sense, ah yes, there's something there. You also need to have that a little bit developed in you. You need to be able to clarify whether it really is a spiritual intuition, or whether it's just you like that person, or they come from your village, or something. Correct. So you need to be developing that spiritual faculty in relation to other people.
आणि इतर लोकांच्या संबंधाने तुम्हाला हे जे इंद्रिय आहे स्वतःमध्ये विकसित करावं लागेल.
Of course there are questions you can ask, there are things you can listen to and so on.
निश्चित काही प्रश्न तुम्ही विचारू शकता, त्यांना अधिक जास्तीचं काही ऐकून घेऊ शकता.
It's not easy.
ही गोष्ट सोपी नाही.
Well, the Buddha says it's very hard to know another person.
बुद्ध म्हणतात की दुसऱ्या व्यक्तीला ओळखणं फार कठीण आहे.
He says you really only know another person when you live with them.
जेव्हा तुम्ही त्या लोकांबरोबर राहता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांना ओळखू शकता.
As every wife knows of her husband, every husband knows of their wife.
जसं प्रत्येक बायकोला आपला नवरा कसा आहे माहित असतं, तसंच प्रत्येक नवऱ्याला आपली बायको कशी आहे तशी माहित असतं.
And even then they can surprise you.
आणि एवढं माहित असताना सुद्धा त्यांच्याकडून आश्चर्याचे धक्के बसू शकतात.
So it's you know, when you live closely with people, you do get to know their moral character, the Buddha says.
जेव्हा तुम्ही लोकांबरोबर राहायला सुरुवात करता तेव्हा बुद्ध असं म्हणतात की त्यांचं जे नैतिक चरित्र त्यांचं जे नैतिक चरित्र आहे त्याला तुम्ही ओळखू शकता.
He said that really you only know a person when you've seen them in a crisis.
आणि आणखी एक गोष्ट म्हणतात की जेव्हा संकट असतात तेव्हा तुम्ही लोकांना ओळखू शकता.
You know, you see somebody walking around.
तुम्ही कोणाला अशा प्रकारे चालताना बघता.
In English we say butter wouldn't melt in their mouth.
तर अशा प्रकारचं जणू काही तोंडात लोणी घेऊन जे विरघळलेलं नाही असं लोणी घेऊन चालणार आहे असं आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो.
So cool, so calm, so objective.
फार वस्तुनिष्ठ, फार शांत, थंड.
But then things go a little bit wrong.
आणि मग अचानक काहीतरी गडबड होते.
Something, you know, somebody gets ill in their family.
कोणीतरी त्यांच्या कुटुंबामध्ये आजारी पडतं.
You know, there's a pay cut or something like that.
किंवा मग पगार कमी होतो.
And panic.
आणि मग अचानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते.
All that mindfulness goes.
सगळी जागृती जी आहे, स्मृती जी आहे निघून जाते.
So you really only know people when you see them under stress.
विशेषतः जे लोक जेव्हा तणावात असतात तेव्हा तुम्ही लोकांना खऱ्या अर्थाने ओळखू शकता.
Panta used to say that he thought the best ordination process was to test people like this.
तर बोलते म्हणतात की सगळ्यात चांगली भिक्षा प्रक्रिया जर काय असेल तर अशा प्रकारे लोकांची चाचणी घेणं.
He said we should drop them in the middle of the South American jungle.
बोलते म्हणतात की अशा लोकांना दक्षिण अमेरिकेच्या जंगलामध्ये आपण टाकलं पाहिजे.
With £5 note.
आणि केवळ पाच पाऊंडची नोट द्यायची त्यांच्या हातात.
And see what happened.
आणि मग काय घडतं ते बघायचं.
Maybe that's a bit extreme. And well, in India you've got so many people who have asked for ordination, even £5 is too much. But you need to see how people respond under stress.
परंतु तुम्हाला बघणं गरजेचं आहे की जेव्हा लोक तणावात असतात तेव्हा त्याला कसा प्रतिसाद देतात.
And you need to talk to them, the Buddha says, so you can see how sensible they are.
आणि बुद्ध जे म्हणतात ती गोष्ट त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करू शकता आणि बघू शकता की खरंच ते किती संवेदनशील आहे.
So yes, you need to be examining people closely in all sorts of situations.
आणि म्हणूनच तुम्ही लोकांना वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये फार जवळून बघितलं पाहिजे, त्यांचं निरीक्षण केलं पाहिजे.
But what you need to look for especially is something extra.
परंतु तुम्ही विशेषतः काय बघितलं पाहिजे तर त्यांच्यामध्ये काहीतरी जास्तीचं जे आहे ते बघण्याचा प्रयत्न केला.
And that requires something more.
आणि त्याच्यासाठी काहीतरी जास्तीचं असण्याची गरज आहे.
It needs some spiritual imagination on your part.
तुमच्या बाजूने आध्यात्मिक कल्पनाची त्याला आवश्यकता आहे.
In a way, our ordination process is should be helping to train you in that faculty.
खरं तर आपली दीक्षा प्रक्रिया तुम्हाला लोकांना ह्या इंद्रियामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी असली पाहिजे.
All the discussions that go on about whether somebody is ready or not are partly training you in that faculty.
तर सर्व प्रकारचे एखादा तयार आहे की नाही या संदर्भातली चर्चा ज्या आहे त्या तुम्हाला स्वतःला त्या इंद्रियासाठी प्रशिक्षित करणारे असल्या पाहिजे.
Very, very important spiritual practice.
आणि ही फारच मजबूत अशी आध्यात्मिक सराव आहे.
And we should listen carefully to each other.
म्हणून आपण एकमेकांना फार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे.
Yes, so we need to be training ourselves in that way by discussing people's ordination.
तर आपण स्वतःला एक प्रकारे कशा प्रकारे प्रशिक्षित केलं पाहिजे लोकांना अशा लोकांची चर्चा अशा प्रकारे करून.
Every order member should have that faculty.
प्रत्येक धर्मचारी धर्मचारींकडे ही इंद्रिय असलं पाहिजे.
Because they've been ordained because they've got a touch of the transcendental.
ते यासाठी दीक्षित झालेले आहेत कारण त्यांच्याकडे हा लोकतराचा स्पर्श होता म्हणून.
But most order members are not yet clear enough to be able to be fully relied upon.
परंतु अजून जास्तीत जास्त धर्मचारी यासाठी पूर्णपणे तयार नाही, त्याच्यावर अवलंबून राहण्यासाठी पूर्णपणे स्पष्ट नाही.
So you know that from dealing with chapters.
तर तुम्हाला माहिती आहे की चॅप्टर सोबत जे काही तुम्ही कार्य करता त्याच्यातून त्या अनुभवातून.
Sometimes they make really foolish choices.
कधी कधी चॅप्टर काय करतात तर फारच मूर्खपणातून लोकांना निवडतात.
And when I use strong words like that, I'm not exaggerating.
जेव्हा मी एवढा म्हणजे मजबूत शब्द वापरतोय त्याचा अर्थ मी काय म्हणतात अतिशक्ती करतोय असं नाही.
And sometimes they make foolish choices of who should be ordained.
कधी कधी तर कोणाची दीक्षा झाली पाहिजे याचे पण फार मूर्खपणाचे निर्णय ते घेतात.
Sometimes they make foolish choices about who shouldn't.
आणि कधी कधी कोणाची दीक्षा नाही झाली पाहिजे यासाठी सुद्धा मूर्खपणाचे निर्णय घेतात.
So part of what we need to be doing is educating order members in that spiritual faculty.
तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या कामाचा एक भाग आहे की आपण लोक धर्मचारींना ह्या प्रकारच्या इंद्रियामध्ये प्रशिक्षित केलं पाहिजे.
You need to be very patient, but yes, very clear.
तुम्हाला फार सहनशीलतेची गरज असणार आहे परंतु फार स्पष्टतेची.
And really, for those of you involved with the ordination process, whether as members of the team or as people participating in retreats or special courses, you too need to be training in that.
तर जे लोक दीक्षा प्रक्रियामध्ये आहेत, जे लोक दीक्षा प्रक्रियाला मदत करतात, शिबिरांमध्ये मदत करतात, त्या लोकांनी सुद्धा ह्या प्रशिक्षणाचा एक भाग असला पाहिजे.
And we're looking for those who've really developed it to a point which it can be relied upon.
आणि एक प्रकारे आपण बघतो की त्या बिंदूपर्यंत आपल्याला हे विकसित केलं पाहिजे जिथे आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो.
Then they can take responsibility as private preceptors.
आणि मग त्याच्या माध्यमातून मग ते व्यक्तिगत उपाध्याय म्हणून जबाबदारी घेऊ शकतो.
But even private preceptors and public preceptors still have to work on that faculty.
आणि व्यक्तिगत उपाध्यायांना आणि जाहीर उपाध्यायांना सुद्धा या इंद्रियावर अधिक काम करावं लागेल.
And we all make mistakes. I remember once I made a very bad mistake. I ordained somebody privately. And then he had a very big reaction before the public ordination. So I felt I couldn't do the public ordination. And I felt very, very ashamed. Well, for a start, I'd put that poor fellow in a very, very painful position. And so I went to Bante and I said, look, I'm really sorry, maybe I shouldn't be doing ordinations now. But Bante said, no, it's alright, you'll make mistakes. Where human beings are concerned, nothing can be certain. He didn't exactly say, I've made mistakes, but maybe he implied that. And then, to make me feel better, he said, but you did a very good thing in not doing the public ordination. So we won't be perfect. You can't be. You cannot know another person completely. There's always something wild about them. I don't know whether, do you have this in the Indian pack of cards, a joker?
Joker,
yeah. There's always a joker in the pack. You know, and a joker can mean anything. So, yes, you won't be perfect. We won't be perfect, but if we work together to sharpen and clarify and intensify the spiritual faculty, it will grow in us. Personally, I found the working with people preparing for ordination one of the most effective practices I've done. Because it constantly throws the question back on me. I have to reach inside myself to help them. And I have to reach inside myself to see whether they're ready or not. So then the second part of the question. In a way, I've partly answered this already. It's not enough for people to be good on retreat. It's not enough for them to be good in the Mitra class. It's not enough for them to be good when they come to the center. Because you don't know what they're like outside that situation. And what you want to see is that they're applying the Dhamma, they're effectively going for refuge to the Three Jewels in every situation of their lives. So you need to see, are they going for refuge to the Three Jewels at home? Are they applying the Dhamma to their daily life at home? Are they applying their the Dhamma to their relations with their husband or wife? Are they applying their going for refuge to their relations with their children? So you need to know this. And especially, are they able to see, well, first of all, do they know what they should be doing?
पहिली गोष्ट हे लक्षात घेणं की खरंच त्यांनी काय केलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे.
आय सस्पेक्ट मोस्ट पीपल डोंट रिअली नो व्हॉट टू डू वन्स दे लीव रिट्रीट.
मला कधी कधी शंका येते की अनेक लोकांना शिबिर सोडल्यानंतर काय करायचं हे नेमकं माहितच
नसतं. जय भीम जय भीम जय भीम
त्यांना केवळ एवढंच म्हणायचं माहित होतं की जय भीम जय भीम जय भीम.
But they don't know how to actually work.
परंतु प्रत्यक्ष कसं काम करायचं त्यांना माहितच होत नाही.
It's all right on retreat because the bells are being rung, somebody is leading you.
शिबिरामध्ये ठीक असतं कारण कोणीतरी घंटी वाजवतं कोणीतरी तुमचं नेतृत्व करतं.
But if we're to be successful in the Dhamma, we need to be applying it moment by moment.
जर आपल्याला खरंच धर्मामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला क्षणाक्षणाला त्याला लावून बघावं लागेल वापरावं लागेल.
So do people know what that means?
तर मग लोकांना याचा अर्थ काय आहे हे माहीत आहे का?
Do you know what it means?
तुम्हाला याचा अर्थ काय होतो हे माहिती आहे?
So I've spoken quite a bit about mindfulness.
जसं मी स्मृतीबद्दल बरंच काही बोललो.
I think this is something people need to know much more about.
ही अशी गोष्ट आहे की लोकांना अधिकाधिक समजली पाहिजे.
Especially mindfulness of the body.
विशेषतः शारीरिक जागृतीबद्दल स्मृतीबद्दल.
They need to know about yoniso manaskara.
त्यांना योनिसो मनस्कार बद्दल माहित पाहिजे.
So they look at all the situations of their lives with wise attention.
जेणेकरून ते त्यांच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती अशा योग्य लक्षाने बघतील.
And a deep wise attention.
आणि अगदी सखोल जे मनस्कार आहे त्याच्यातून बघतील.
After all, we're looking for a touch of the transcendental in people.
कारण अंतिमतः आपण काय बघतोय तर लोकांमध्ये लोकतराचा स्पर्श बघतोय.
So we want to see that something of the transcendental is shining onto their ordinary life.
तर आपल्याला आपण एक प्रकारे असं पाहू इच्छितो की जे काही लोकोत्तर आहे त्याचं काही ना काही प्रकाश त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये पडलेला.
My own impression of people generally in the order is that this needs to be much more deeply understood by order members.
माझं स्वतःचं असं मत आहे की भारतीय धर्मचारींमध्ये विशेषतः ह्या गोष्टीला अधिक अधिक त्यांनी समजून घेतलं पाहिजे.
So for instance, I often quote a question I was asked here last year.
तर मी नेहमीच मला इथे मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न जो आहे तो सांगत असतो.
Ratnashil was translating.
आणि त्यावेळेस रत्नशील भाषांतर करत.
So I was asked, Subhuti, I've been coming on your retreats twice a year for 15 years.
मला विचारण्यात आलं की सुमती मी तुमच्या शिबिरांवर दर वर्षाला दोन वेळा 15 वर्षापासून येतोय.
And while I'm on retreat, I'm flying high.
आणि मी जेव्हा शिबिरात असतो तेव्हा असा वर उडत असतो उंच उडत असतो.
But within a few days of going home, I'm just an ordinary man.
आणि मग काही दिवसातच घरी गेल्यानंतर मी अगदी सर्वसामान्य मनुष्य होऊन जातो.
So I was very grateful for that question.
आणि मी फरक कृतज्ञ होतो झालो त्या प्रश्न बघून.
It's a very honest question.
फारच प्रामाणिक असा तो प्रश्न
होता. It was the $64,000 question.
तर $64,000 चा प्रश्न होता.
So kon kropati banega, that was what would win you the crore.
तर कोण बनेगा करोडपती मध्ये सगळ्यात मोठी प्राइज जी तुम्हाला मिळायची तर तो हा प्रश्न आहे.
But I've been thinking about that a lot since then.
तर या प्रश्नाविषयी मी खूप जास्त विचार करत होतो.
I want one crore.
कारण मला सुद्धा तेवढे 1 crore पाहिजे.
So the answer I think substantially lies in these two issues of mindfulness of the body and yoniso manaskara.
आणि मग ह्याचं उत्तर जर कशात असेल तर आपल्या शरीराच्या स्मृतीमध्ये आणि मनस्कारामध्ये असं उत्तर आहे.
So people need to apply these in every circumstance.
आणि लोकांनी प्रत्येक परिस्थितीत ह्या गोष्टीचा वापर केला पाहिजे त्याला लावलं पाहिजे.
So you need to see whether those who are approaching ordination know this.
तुम्हाला हे बघता आलं पाहिजे की जे लोक खरंच दीक्षेकडे येत आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे.
Do they do it?
आणि ते खरंच ते करतात का?
And you see it especially in difficulties.
विशेषतः अडचणीच्या परिस्थितीत ते हे करतात का ते तुम्ही बघू शकता.
It's in difficulties that you see whether they've got some real mindfulness and some real manaskara.
अडचणीच्या परिस्थितीत खरंच त्यांच्याकडे स्मृती आहे का आणि खरंच योग्य मनस्कार आहे का हे तुम्ही बघू शकता.
That's why I'm saying think of these quarrels as a test.
आणि म्हणून मी हे सांगत आलेलो आहे की ह्या भांडणांना केवळ तुम्ही एक चाचणी म्हणून पहा.
आय रिमेंबर वेन आय वॉज बँकेस सेक्रेटरी इट वॉज अ टाइम वेन अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ हिज हॅड टर्न्ड व्हेरी स्ट्रॉंगली अगेन्स्ट हिम.
तर जेव्हा मैत्रीजींचा सेक्रेटरी म्हणून काम करत होतो तेव्हा एक अतिशय जवळचा मित्र त्यांच्या विरोधात गेला,
आणि
तो वज्रकुमार होता.
अँड I was having to deal with this quite a bit. But I must say, I found it very, very depressing and upsetting. And so almost every day I was going to Bante and we were talking over what to do. Because there were some legal implications and so on. I mean, in the end it was all nonsense, but... Yes. But yes, I found it very, very painful. And I remember one day after a discussion like that, I must have looked, you know, like a dog that had been kicked.
आणि अशा प्रकारच्या एका दिवशी चर्चेनंतर जणू काही माझी अवस्था कुत्र मारलेला लात मारलेल्या कुत्र्यासारखी झाली.
Really depressed.
फारच एक प्रकारे निराश झालेली.
And I was just going to the door and opening the door.
आणि जसं मी जाऊन दरवाजा उघडणार होतो.
And Panchi said, "We mustn't think of this as something bad."
आणि जसं मी दरवाजा उघडायला गेलो तितक्यात म्हणते म्हणाले की आता जे काही घडलंय ते काही वाईट आहे असं आपण समजता कामा.
We mustn't think of this as something that's gone wrong.
आपण असं समजता कामा नाही की ही गोष्ट काहीतरी चुकीची घडलेली आहे.
This is a test.
एक प्रकारे ही चाचणी आहे, परीक्षा.
It's a test of our mindfulness.
आपल्या स्मृतीची ती परीक्षा आहे.
It's a test of our maitri.
आपल्या मैत्रीची ती परीक्षा आहे.
It's a test of our commitment to the three jewels.
आणि आपल्या त्रिरत्नांच्या प्रतिज्ञाबद्धतेची ती परीक्षा आहे.
So well, you don't need to give people a test like that.
तुम्हाला अशा प्रकारची परीक्षा लोकांना देण्याची गरज नाही.
Life will do the work for you.
आणि जीवनच हे काम तुमच्यासाठी करून टाकेल.
But look at how people respond to the test.
परंतु अशा प्रकारच्या परीक्षेला लोक कसा प्रतिसाद देतात ते बघा.
But especially look at how you respond to the test.
आणि विशेषतः तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षेला कसा प्रतिसाद देता ते बघा.
No?
Very bad.
And you know, this is one of the wonderful things about the Sangha.
आणि ही फार अद्भुत अशी गोष्ट आहे आपल्या संघाच्या बाबतीत.
It gives you lots of tests.
जे तुम्हाला सातत्याने अशा प्रकारच्या परीक्षा देतं.
Because of course the Sangha is connected with your ideals.
कारण संघ जो आहे तुमच्या आदर्शांशी संबंधित आहे.
So when there's a collision between those ideals and what you actually experience, it's very difficult.
ज्याचा तुम्ही अनुभव घेता आणि जे तुमचा आदर्श आहे तेव्हा याच्यामध्ये संघर्ष होतो तेव्हा हे गोष्ट फार कठीण होते.
And it's very easy then to get upset and think it's to do with your ideals.
आणि मग अशा वेळेस फार सहज असतं की तुम्ही निराश होणं आणि असा विचार करणं की ही गोष्ट तुमच्या आदर्शाशी संबंधित आहे.
But it's a test.
परंतु एका अर्थाने ती तुमची परीक्षा असते.
Can you face this creatively?
तर मग अशा परीक्षेला तुम्ही सृजनात्मक पद्धतीने सामोरे जाऊ शकता का?
Can you face this positively?
तुम्ही अधिक सकारात्मक रित्या त्याला सामोरे जाऊ शकता का?
And well, sometimes you'll fail, sometimes you'll succeed.
कधी तुम्ही यशस्वी व्हाल तर कधी अपयशी ठराल.
That's certainly true of me. Sometimes I fail, sometimes I succeed.
आणि ही गोष्ट निश्चितच माझ्या बाबतीत खरी आहे. कधी मी यशस्वी होतो तर कधी अपयशी ठरतो.
But the one thing we should become accustomed to is tests will come.
आणि या गोष्टीची आपल्याला सवय झाली पाहिजे की अशा प्रकारच्या परीक्षा जीवनात येतीलच.
And especially even within the Sangha.
आणि विशेषतः आपल्या संघामध्ये सुद्धा अशा परीक्षा येतीलच.
But you must see it like this.
परंतु याच पद्धतीने तुम्ही त्याला बघितलं पाहिजे.
If you don't see it like this, but in a way you're already going out of the Sangha.
जर तुम्ही याला अशा प्रकारे बघितलं नाही तर एक प्रकारे तुम्ही मग संघातून बाहेर जात आहात.
Because well, you're seeing that the Sangha is not as you think it should be.
कारण तुम्ही प्रत्येक वेळी असं बघाल की संघ जसा तुम्हाला पाहिजे तसा नाहीये.
And that then affects your connection with the Sangha.
आणि मग त्याचा तुमचा संघाशी असणाऱ्या संबंधांवर परिणाम होतो.
But yes, you have to be bigger than that.
आणि म्हणून तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा मोठे असलं पाहिजे.
Well, I told you about my own experience of a lot of criticism and a lot of it not correct.
आणि मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला की खूप सारी टीका माझ्यावर झाली आणि त्या टीकेमध्ये बऱ्याच गोष्टी खऱ्या नव्हत्या पण.
Just for the sake of the camera, I should say some of it was correct, of course.
तर आता कॅमेरासाठी मी एवढं सांगतो की काही बरोबर होत्या.
But yes, a lot of it was just inaccurate, on fault, rumor, and so on. And it made me feel, I don't want anything to do with the Sangha. I'll just keep in contact with my friends. I didn't want to go to order weekend. But, well, I realized that this was just destroying me and destroying the Sangha. And I realized I had to grow. I had to be big enough to take that sort of thing. And yes, I'll talk to the people. But I'll talk on a positive basis. So yes, we must see these things as tests. And opportunities for insight. I think the difficulties I've personally experienced over the last 4 or 5 years have been the best meditation practice I've ever had. Most of the time I mean that. Sometimes I curse and swear at the person. Not really, but in my mind. I think bad thoughts about them sometimes. Sometimes bad thoughts come out of my mouth. But I think I've grown more through those that than through anything in my life. So it's on that basis that I'm talking to you over these days about this. So, the person who's asked for ordination, you want to know they've got some capacity to relate to the circumstances of their lives in a creative way.
तर अशा प्रकारे दीक्षेची तयारी करणारा व्यक्ती जो आहे त्याच्यामध्ये काही ना काही अशी क्षमता असली पाहिजे की त्याच्या जीवनातील परिस्थितीला तो अधिक सृजनात्मक पद्धतीने सामोरा जाईल.
Because the impression we get is that a lot of order members, once they're ordained, but in a way they don't know how to work.
तर एक प्रकारे असं वाटतंय की अनेक धर्मचारी जे दीक्षा होते त्यांची त्यानंतर त्यांना नेमकं काय करायचं हे माहीत असत नाही.
So I think this is a question of looking more closely.
आणि ही गोष्ट जी आहे ती अगदी जवळून त्यांना बघणं निरीक्षण करणं त्यांचं. बट द प्रॉब्लेम इज दॅट वी लाईफ इज सो मच रशिंग, नॉट हॅव्हिंग टाइम, सेंटर्स आर बिकमिंग बिग एंगी, लॉट्स ऑफ मेंबर्स, थाउजंड्स ऑफ रिक्वेस्ट. डू द ऑर्डिनेशन टीम हॅज गॉट दॅट टाइम to really closely see the person? Because whenever the communication is there, people say that yes, they meditate regularly, very good communication with Kalyan Mitras, nice retreats, 9 retreats finished, second round is going on.
done the Noble Eightfold Path 5 times.
5 times. So how to do that actually? No, yeah. Life is really rushing actually. Tar mi mhatla ki जीवन एवढं आता धावपळीचं झालेलं आहे, वेळच नाही कोणाकडे. नाही का म्हणजे कसं बघणार मग मित्रांना एवढं जवळून कसं बघणार? मित्र पण संपर्क सांगतात की ध्यान चांगलं चाललेलं आहे, कल्याण मित्रता व्यवस्थित आहे, 9 शिबिर पूर्ण झाले, दुसरा राऊंड सुरू झालेला आहे. तर मग अशा एवढ्या धावपळीच्या परिस्थितीत कसं बघायचं एवढं जवळून?
आय थिंक इट्स टाइम टू स्टॉप नाऊ.
स्टील 50 मिनिट्स टू गो.
Well, this is, I think I get 2 crore for this question. So, well, yes, I must say I've thought about this a bit. I think probably what you have to do is to work very broadly with most people.
तर तुम्हाला काय करावं लागेल की जास्तीत जास्त लोकांबरोबर अगदी विस्तृत अर्थाने काम करावं लागेल.
And very broad basic training. Your legs are coming apart.
It's my weight, no problem.
It's been like that all the time.
I'll just manage.
It's been like that all the time, apparently. Dharmashala's been watching it and waiting to film it.
You want to test me?
Yes, see what your response is. So, yes, I think you have to deal with the majority of people very broadly. You have to do a sort of general class in ordination training. I think you should give them very good, very strong, especially meditation retreats. There's a lot of training in that sort of way. And then you should pick out a few people who you can deal with in depth.
तर त्याच्यानंतर मग काही लोक तुम्ही निवडू शकता ज्यांना त्यांच्यासोबत तुम्ही अधिक सफलतेने त्यांना त्यांच्यासोबत कार्य करू शकता.
And yes, that means of course you're going to get into a lot of trouble.
अर्थात याचा अर्थ खूप सारी अडचण तुमच्यासाठी निर्माण होईल.
No ordinations from my center.
लोक असं म्हणतील की आमच्या सेंटरमधून केंद्रामधून दीक्षाच नाही.
People being ordained from that center, not fair.
तर त्याच केंद्रातून फक्त लोक दीक्षित होतात हे काही बरोबर नाही.
I asked for ordination 20 years ago.
मी 20 वर्षापूर्वी दीक्षेची विनंती केली.
I'm now a senior mitra who's asked for ordination.
तर आता मी ज्येष्ठ मित्र आहे ज्याने धर्मचारीची विनंती केलेली आहे.
But I think you have to concentrate on those who are showing that they're nearest.
तर जे लोक खरंच जवळ आहेत असं दिसतं त्या लोकांवर तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
I think you cannot deal in sufficient depth with the huge numbers that you have.
जर फार मोठ्या संख्येसोबत तुम्ही फार सफलात्मक चांगल्या तऱ्हेने काम करू शकत नाही.
And one of the things I hope that will come out of these gatherings and the next one that's coming is that we'll gradually shape the whole movement so it's more effective.
तर ह्या एकत्र येण्यातून आणि पुढच्या एकत्र येण्यातून जणू काही आपण आपल्या अंगणाला अशा प्रकारचं एक रूप देऊ प्रारूप देऊ की जेणेकरून ते अधिक परिणामकारक बनेल.
But in your, I think for the time being in your various teams you need to look at the people who are most promising.
परंतु तोपर्यंत जे लोक खरंच चांगले आहेत अशा लोकांकडे तुम्ही अधिक जळून बघा.
The people who are most, who are nearest.
जे दीक्षेच्या जवळ आहेत अशा लोकांकडे बघा.
And work deeply with them.
आणि त्यांच्यासोबत अगदी सकारात्मक काम करा.
I think the men's ordination team in Western Maharashtra is working a bit like this.
तर पश्चिम महाराष्ट्रात ते दीक्षा प्रक्रिया समूह अशा प्रकारचं काम करते.
Maybe they're not. Anyway,
we try.
Trying is not good enough.
Well,
have to succeed.
So one has to start somewhere.
Yeah, no, joking apart. And the results are clear.
त्या म्हणतात की महिला मागच्या काही वर्षापासून हे करण्याचा प्रयत्न करतात. सुमती म्हणतात की त्याचा परिणाम पण दिसतोय.
So yes, I think you have to put up with the fact that people won't be happy with you.
तर लोक तुमच्यासोबत आनंदी राहणार नाहीत ही जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सहन करावीच लागेल.
But that's a good practice.
हे करताना हा चांगला सराव आहे.
To have that worldly wind blowing on you is a good thing for you.
तर अशा प्रकारे लोक स्वभाव वाहत राहणं ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.
But you need to provide something for everybody.
प्रत्येक माणसासाठी काही ना काही देणं तुम्हाला गरजेचं आहे.
But really work in sufficient depth with those who are most promising and nearest.
तर जे खरंच चांगले आहेत आणि जे जवळ आहेत दीक्षेच्या अशा लोकांसोबत अगदी सकारात्मक तुम्ही काम करा.
Bante always used to have a saying.
बंतेंकडे नेहमीच एक वाक्यप्रचार असायचा.
It's the strong who need help, not the weak.
बंतेंचा वाक्यप्रचार असा आहे की जो मजबूत आहे त्याला मदतीची गरज आहे जो कमकुवत आहे त्याला नाही.
Because the strong, well, they can help others.
कारण मजबूत लोक इतरांना मदत करू शकतात.
So you need to grow the order on the basis of you know, people who are really trained properly.
जे लोक खरच चांगल्या तऱ्हेने प्रशिक्षित झालेले आहेत त्या लोकांच्या माध्यमातूनच संघ विकसित होऊ शकतो.
And you know, this is the wonderful thing about the residential training that you have at Nagaloka.
तर नागलोक मध्ये जे वास्तव्याचं जे प्रशिक्षण आहे वास्तव्यात असलेलं त्याची फार अद्भुत अशी बाब आहे.
You can work in depth with people over an extended period of time.
आणि एका विशिष्ट कालावधीसाठी त्या लोकांबरोबर तुम्ही अधिक सखोलतेने कार्य करू शकता.
And their quality shows.
आणि त्यांच्या त्यांच्या गुणातूनच ही बाब दिसते.
सो यू नीड टू डू व्हॉट यू कॅन अलॉंग दोज लाइन्स इन द सिच्युएशन्स दॅट पीपल आर इन.
ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीत ह्या पद्धतीने तुम्ही कार्य करू शकता.
But yes, I think we do need to raise the level of people's readiness.
परंतु लोकांच्या तयारीचे जे दर्जा आहे तो आपल्याला निश्चितच उंचावला पाहिजे.
I think we need to see that people really are working in between their wonderful retreats.
तर लोक त्यांच्या शिबिरात चांगल्या शिबिराच्या मध्ये सुद्धा खरंच काम करतात काही आपण बघितलं पाहिजे.
In a way it's a bit difficult because when people are training for ordination it's sort of clear to them what they have to do.
एक प्रकारे जेव्हा लोक धम्मचारी दीक्षेचं प्रशिक्षण घेत असतात तेव्हा त्यांना स्पष्ट असतं की त्यांना काय करायचं.
They need to go on these retreats. They need to know this material.
त्यांना ह्या शिबिरात जायचं असतं, हा अभ्यास करायचा असतो.
They need to keep in contact with these people.
ह्या लोकांसोबत त्यांना संपर्क ठेवायचा असतो.
They need to make these people happy with them.
आणि ह्या लोकांना त्यांच्यासोबत आनंदी त्यांना बनवायचं असतं.
So in a way it's easy.
एक अर्थाने फार सोपं असतं.
And some people are very good at it.
आणि काही लोक याच्यामध्ये फार चांगले असतात.
But they're not ready for ordination.
परंतु ते लोक दीक्षेसाठी तयार नसतात.
So you need to go deeper.
आणि म्हणून तुम्हाला सखोल जाणं गरजेचं
आहे. Well, Chandrashil says that when he's considering somebody for ordination, he always goes to their home.
चंद्रशील म्हणतात की एखाद्याची जर दीक्षा करायची असेल त्यांना तर ते त्यांच्या घरी जातात.
He asks them about their meditation. Then he asks their children about their father's or their father's meditation.
आणि मग त्या लहान मुलाला घरातल्या त्याच्या बापाचं ध्यान कसं आहे याच्याबद्दल विचारतात.
So the man is saying, oh, every day I do mindfulness of breathing, metta bhava.
आणि तो माणूस म्हणतो की दररोज मी आणापान सती आणि मैत्री भावना करतो.
Sevenfold puja.
सप्तम पूजा करतो.
2 hours every day.
दर दिवशी 2 तास.
And so then Chandrashil says to his children, your father, how's his meditation practice?
आणि मग चंद्रशील त्या लहान मुलाला विचारतात की तुझ्या बापाचं ध्यान कसं आहे.
And they say, meditation practice? What meditation practice?
मग तो मुलगा म्हणतो की ध्यान साधना म्हणजे काय, ध्यान साधना म्हणजे काय.
So we really need to know the person much more deeply.
तर आपल्याला खरंच लोकांना अगदी सखोलात्मक सखोलातून ओळखलं पाहिजे.
We really need to see that they're applying the Dhamma in their lives.
आणि आपल्याला हे बघितलं पाहिजे की ते त्यांच्या जीवनामध्ये धम्म लावत आहेत का.
यू अंडरस्टँड मी नाउ चंद्रबोधि एनिथिंग लाइक या. Well, because they see him go to the office. But what? In a way, joking apart, even if it's wrong, it's an interesting piece of information.
जरी ती खोटी असली समजा म्हणजे याच्यातला विनोदला बाजूला ठेवला जरी मिळणारी माहिती खोटी असली तरी ती फार रोचक आहे.
And one thing I found that especially in India people have a rather idealized view of themselves.
मी ही गोष्ट पाहिली आहे भारतामध्ये विशेषतः लोक काय करतात स्वतःची फार आदर्शभूत अशी स्वतःविषयीची कल्पना करतात.
I don't think they're being dishonest.
मला असं म्हणायचं नाही की ते अप्रामाणिक असतात.
They can't tell the difference between what they would like to do and what they actually do.
तर त्यांना ह्याच्यामधला फरकच कळत नाही की त्यांना खरंच आदर्शवादी काय करायचं असतं आणि ते आता सध्या काय करताय.
You know, so often people say, I meditate all the time. Yes, I'm studying the Dhamma all the time.
लोक असं सांगण्याचा प्रयत्न करतात की प्रत्येक वेळी मी ध्यान करत असतो, प्रत्येक वेळी मी अभ्यास करत असतो.
And you know they're not.
आणि तुम्हाला माहित असतं की ते तसं काही करत नाही.
But you can't say they're lying.
परंतु तुम्ही असं म्हणू शकत नाही की ते खोटं बोलताय.
They're just not integrated enough to know what's really happening.
परंतु नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी एक प्रकारे ते एकरूप नसतात.
So that's not a very good sign, is it?
तर एका अर्थाने हे काही तेवढं चांगलं संकेत नाही, चिन्ह नाही.
And I think one would expect from somebody who is nearing ordination quite a bit of self-knowledge.
तर जो खरंच दीक्षेच्या जवळ येतोय त्याच्याकडे काय पाहिजे तर स्वतःबद्दलचं बऱ्यापैकी ज्ञान पाहिजे.
Knowing what goes on inside them.
विशेषतः त्यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते त्याला माहित पाहिजे.
Knowing their faults as well as their virtues.
जसं त्यांचे गुण त्यांना माहिती आहेत तसे त्यांचे दोष पण त्यांना माहित पाहिजे.
And you'd hear it in the way they spoke.
ज्या पद्धतीने ते बोलतात त्याच्यातून तुम्हाला ते लक्षात येतं.
It wouldn't be all a beautiful Bollywood sort of scene.
तर अगदी सुंदर असा बॉलिवूड सारखा दृश्य असत नाही.
यु नो लाइक द एंड ऑफ अ बॉलिवूड रोमांस.
तर बॉलिवूडचं जे रोमांस आहे प्रेम आहे त्याचा जे शेवट आहे त्याच्यासारखं.
एव्हरीथिंग इज ऑल पिंक अँड ग्लोइंग.
आणि सगळी गोष्ट अगदी गुलाबी असते आणि फार चमकदार असते.
अँड द म्युझिक द वंडरफुल हॅपी सॉन्ग इज प्लेइंग.
आणि फार ते आनंदी गाणं जे असतं ते चाललेलं असतं.
वेल दॅट्स बॉलिवूड.
आणि ह्याला बॉलिवूड म्हटलं.
अँड बॉलिवूड And I'm sure you all know that Bollywood is not reality. people give you a Bollywood version of their spiritual life.
लोक काय करत असतात तर त्यांच्या आध्यात्मिक जीवनात असं बॉलिवूड सारखी गोष्ट आपल्याला दाखवत असतात.
यु नो द लाइट द लाइट्स गो डाउन द फिल्म स्टार्ट्स
लाइट बंद होते आणि सिनेमा सुरू
होतो. द टायटल कम्स
आणि असे अक्षरे याला सुरू होतात.
माझा आध्यात्मिक जीवन. All the way to Nirvana.
आणि अशा प्रकारे सिनेमा सुरू झाल्या झाल्या पिक्चर सुरू झाल्या झाल्या निर्वाणा पर्यंत अशा प्रकारे नाचतच आपण जातो.
But it's just Bollywood.
तर हे सगळं जे आहे ते बॉलिवूड
आहे. So yes, you need to, you know, you can watch the Bollywood movie and enjoy it.
तुम्ही हा बॉलिवूड पिक्चर जो आहे सिनेमा आहे बघू शकता आणि आनंद घेऊ शकता.
But watch the truth.
परंतु त्यात मात्र सत्य तपा.
Do they even know what the truth is?
त्यांना खरंच माहिती आहे का सत्य म्हणजे काय आहे?
So you need to look for honesty.
तर तुम्हाला त्यांच्यामध्ये प्रामाणिकता बघावी लागेल.
And again, you can feel honesty.
आणि तुम्ही ती प्रामाणिकता अनुभवू शकता.
Master?
बस.